नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे फुडारी ओमर अब्दुल्ला आज जम्मू काश्मीर केंद्रीय प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून सोपूत घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की जाहीर केल्ली 3 आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स ही भारतान तंत्रगिन्यान नवनिर्माण आणि AI मळार फुडारी जावपाच्या यत्नातली खूप महत्वाची पावलां आसात. अल्जियर्सातली 3 दिसांची भोंवडी सोपयताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज भोंवडेच्या दुसऱ्या पावण्यार मॉरिटेनियाक भेट दितल्यो. भारतीय हवामान खात्यान आज तमिळनाडू पुड्डुचेरी करायकल आणि फाल्या रायलसीमा दर्यादेगेवेले आंध्र प्रदेश आणि यानम हांगा उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या महिन्याच्या 20 तारखेक महाराष्ट्रात एका पावण्यार वेचणूक जातली, जाल्यार झारखंडातली विधानसभा वेचणूक 13 आणि 20 नोव्हेंबराक 2 पावण्यार जातली. ICC बायलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट खेळात काल राती दुबईत झाल्या खेळात इंग्लंडाक 6 विकेटींनी हारोवन वेस्ट इंडीज उपांत्य फेरयेत पावला. आता पुराय खबरो. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे फुडारी ओमर अब्दुल्ला आज जम्मू काश्मीर केंद्रीय प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून सोपूत घेतले. उपराज्यपाल मनोज सिन्हा श्री अब्दुल्ला हांका तांच्या मंत्रिमंडळा वांगडा श्रीनगरातल्या शेरे काश्मीर आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्रात सकाळी 11:30 सोपूत दितले. हालीच झाल्ल्या विधानसभा वेचणुकेत राष्ट्रीय परिषदेक भोवमत मेळ्ळे तेन्ना उपराज्यपालांनी तांकां सरकार घडोवपाक आपयल्ले. 10 वर्सांच्या अंतरान ह्यो वेचणुको जाल्यो. जम्मू काश्मीर विधानसभेची निमाणी वेचणूक 2014 वर्सा जाल्ली. सुरक्षेची विस्तारान वेवस्था केल्या अशी माहिती आमच्या खबराकारान दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की जाहीर केल्ली 3 आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स COE ही भारतान तंत्रगिन्यान नवनिर्माण आणि AI मळार फुडारी जावपाच्या यत्नातली खूप महत्वाची पावलां आसात. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात श्री मोदी हांणी ह्या COEचो फायदो राष्ट्राच्या युवा शक्तीक जातलो आणि भारताक फुडारात वाढ केंद्र करपाक योगदान दितले असो विश्वास उक्तायला. हाचे आदी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी 3 AI सेंटर ऑफ एक्सलन्साचे अनावरण केले. भलायकी सेवेतल्या COEचे फुडारपण IIT दिल्ली आणि एम्स दिल्ली करतले. शेतवडीतल्या AICOEचे फुडारपण IIT रोपर आणि टिकाऊ शारांनी AICOEचे फुडारपण IIT कानपूर करतले. अल्जियर्सातली 3 दिसांची भोंवडी सोपयताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आपल्या भोंवडेच्या दुसऱ्या पावण्यार मॉरिटेनियाक भेट दितली. राष्ट्रपती मुर्मू हांणी अल्जेरियाचे फुडारी आणि प्रतिनिधी मंडळा वांगडा जायत्यो द्विपक्षीय बसका घेतल्यो आणि भारत अल्जेरिया संबंधाक व्हड चालना दिली. राष्ट्रपतींच्या मॉरिटेनियाच्या एका दिसाच्या भेटी वेळार जायत्यो कार्यावळी घडोवन हाडटले अशें कळयलां. तांचे मॉरिटेनियाचे समपदस्थ मोहम्मद ओल्ड गजोनी आणि हेर फुडाऱ्यां वांगडा द्विपक्षीय बसका जातली. राष्ट्रपतींची अल्जेरियाची भेट इतिहासीक अशें विदेश वेव्हार मंत्रालयान सांगलां. प्रसार माध्यमांक संबोधित करताना विदेश वेव्हार सचीव हांणी सांगले की हे भेटेक लागून दोनूय देशांमधले राजकीय, अर्थिक आणि सांस्कृतिक संबंध वाढतले. अल्जेरियाचे वांगडीपण शिखर सभेत मांडताना भारत तेको दितलो असे चॅटर्जी हांणी सांगले. राष्ट्रपती अल्जेरिया, मॉरिटेनिया आणि मलावी ह्या 3 देशांच्या भोंवडेर आसात. फाल्यां राष्ट्रपती आपल्या भोंवडेच्या 3 पावण्यार मलावीत पावतल्यो. आफ्रिकेतल्या देशांकडेन भारताचे संबंध घटमूट करप आणि वाढोवप हो ह्या भोंवडेचो हेत आसा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मेक्सिको आणि अमेरिकेक भेट दितल्यो. ह्या महिन्याच्या 17 ते 20 तारखेमेरेन मेक्सिको भेटीत अर्थमंत्री मेक्सिकोच्या सिलिकॉन व्हॅली शारातल्या ग्वाडालाजारा शारात टॅक लिडर्स बसकेचे अध्यक्षपद सांभाळटल्यो. तशेंच मेक्सिकोचे अर्थ आणि भौशीक पत मंत्री रोजेलियो रामिरेज द ला ओ हांचे कडेन द्विपक्षीय बसका जातली. तशेंच संसदीय सहकार घटमूट करपा खातीर आणि अर्थिक उदरगतीक चालना दिवपा खातीर मेक्सिकन संसदेच्या वांगड्यांकडेन अर्थमंत्री उलोवणी करतल्यो. मेक्सिको सिटीत भारत मेक्सिको वेपार आणि गुंतवणूक शिखर सभेत अर्थमंत्री मुखेल उलोवप करतल्यो. ह्या कार्यावळीत दोनूय देशातले मुखेल उद्देजक वांटो घेतले. तशेंच भारतीय प्रवासी लोकांच्या सामुदायिक कार्यावळींनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण वांटो घेतल्यो. आपल्या भोंवडेच्या दुसऱ्या पावण्यार सीतारमण ह्या महिन्याच्या 20 ते 26 तारखेमेरेन अमेरिकेक भेट दितल्यो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि संसारीक बँक 4थे G20 अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेचे गव्हर्नर FMCBG हांच्या वर्सुकी बसकांक हाजीर रावतल्यो. तशेंच FMCBG पर्यावरण मंत्री आणि विदेश व्यवहार मंत्री हांच्या G20 जोड बसकेत आणि G7 आफ्रिका मंत्रिमंडळ परिषदेत वाटो घेतल्यो. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हांच्या वांगडा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी काल विकाराबाद हांगा भारतीय नौदळाच्या कमी फ्रिक्वन्सी VLF रडार स्टेशनाची बुन्याद घाली. या संदर्भात देशाच्या दर्यावेल्या हिताची राखण करपाच्या हेतान VLF स्टेशन बांधतात असे ताणी सांगले. सशस्त्र दळांखातीर हे एक वरदान थारतले असो विश्वास ताणी उक्तायला. हाका लागून सशस्त्र दळांच्या कमांड सेंटरांकडेन आमच्या तारवां आणि पाणबुड्यो हांचे मदीं सुरक्षित संवाद सुनिश्चित जातलो असे सिंग हांणी सांगले. एकदा कामाक लागल्या उपरांत उच्च तंत्रज्ञानाचे VLF स्टेशन फक्त लष्करी स्थापणूक न्हय तर राष्ट्रीय महत्वाची रणनीती संपत्ती असतली असे ताणी सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी ऐकतात. फुडल्या महिन्याच्या 20 तारखेक महाराष्ट्रात एका पावण्यार वेंचणूक जातली, जाल्यार झारखंडातली विधानसभा वेंचणूक 13 आणि 20 नोव्हेंबराक 2 पावण्यार जातली. फुडल्या महिन्याच्या 23 तारखेक दोनूय राज्यांनी मतमेजणी जातली. वेंचणूक आयोगान आयज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा वेंचणुकेचे वेळापत्रक जाहीर केले. 288 वांगड्यांची महाराष्ट्र विधानसभा वेंचणुकेची अधिसुचोवणी 22 ऑक्टोबराक जारी जातली आणि उमेदवारांक 29 ऑक्टोबर मेरेन उमेदवारी दाखल करपाक मेळटली असे नवी दिल्लीत मतदान वेळापत्रक जाहीर करताना मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी सांगले. राज्यातल्या 9.03 कोटी मतदारांखातीर 1 लाखावर मतदान केंद्रां स्थापन करतले असे ताणी सांगले. झारखंडात पहिल्या पावण्यावेल्या मतदानाची अधिसुचोवणी ह्या महिन्याच्या 18 तारखेक जारी जातली आणि उमेदवारांक 25 ऑक्टोबर मेरेन उमेदवारी अर्ज भरपाक मेळटले. राज्यातल्या दुसऱ्या पावण्यावेल्या मतदानाची 22 ऑक्टोबराक अधिसुचोवणी जारी जातली आणि 29 ऑक्टोबर मेरेन उमेदवारी दाखल करपाक मेळटली. झारखंडातल्या 26,000वर मतदान केंद्रांचेर 2.6 कोटी मतदार आपलो मताधिकार वापरतले अशी माहिती मुखेल वेंचणूक आयुक्तांनी दिली. मतदान वेळापत्रक जाहीर झाल्या उपरांत दोनूय राज्यांनी आदर्श आचारसंहिता लागू झाल्या. तशेंच 48 विधानसभा जाग्यांचेर आणि 2 लोकसभा जाग्यांचेर पोटवेंचणुकेचे वेळापत्रक आयोगान जाहीर केले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांनी देशातल्या दक्षिण द्वीपकल्प आणि अस्तंत वाठारांनी उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. भारतीय हवामान खात्यान आयज तामिळनाडू पुड्डुचेरी करायकल हांगा आणि फाल्या रायलसीमा दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेश आणि यानम हांगा खूप व्हड पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. फाल्या मेरेन कोकण आणि गोंयातय व्हड प्रमाणात पाऊस पडपाची खूप शक्यताय आसा. मजगती भारतीय हवामान खात्यान आयज दिल्लीत पावसाचो अदमास काढला आणि उणे तापमान 17 डिग्री सेल्सियस आणि चडात चड 35 डिग्री सेल्सियस आसतले असे सांगला. तामिळनाडू हवामान खात्यान सांगला की चेन्नय लागसार सुमार 490 किलोमीटर क्षेत्र केंद्रीत बंगालच्या खाडीतलो उण्या दाबाचो पट्टो फाल्यां सकाळी पुड्डुचेरी आणि नेल्लोर हांचे मदीं उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश दर्यादेग हुबपाची शक्यताय आसा. ताच्या प्रभावाखाला फुडल्या 24 वरांत व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. फुडले 2 दीस उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय आसा. चेन्नय, कुड्डालोर, एनोर, कट्टुपल्ली आणि पुड्डुचेरी हांगा वादळाची शिटकावणी दिल्या. नागापट्टिनम हांगाय थुथुकुडी, पंबन आणि करायकल हांगा जतनायची शिटकावणी आसा. आयज व्हड पाऊस पडपाचो अदमास आशिल्ल्या जिल्ह्यांनी शिक्षणीक संस्था बंद उरतल्यो. ICC बायलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट खेळात काल राती दुबईत इंग्लंडाक 6 विकेटींनी हारून वेस्ट इंडीज उपांत्य फेरयेत पावला. पहिली फलंदाजी करपाची निवड करून कॅरिबियन बायला गटान बी मॅचीत इंग्लंडाचे थारायल्ल्या 20 षटकांनी 7 गडे वगडायत 141 धावण्यो करपाक दिल्यो. इंग्लंडा खातीर नेट स्कीवर ब्रंढिणे स्टँड आउट खेळ खेळ्ळो आणि 50 बॉलात 57 धावण्यो केल्यो. पहिल्या उपांत्य फेरयेत फाल्यां दुबईत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके मजगती खेळ जातलो. दुसऱ्या उपांत्य फेरयेत शुक्रारा शारजा हांगा वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड खेळटले. निमाणो खेळ आयतारा जातलो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे फुडारी उमर अब्दुल्ला आयज जम्मू काश्मीर केंद्रीय प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून सोपूत घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की जाहीर केल्ली 3 आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स ही भारतान तंत्रगिन्यान नवनिर्माण आणि AI मळार फुडारी जावपाच्या यत्नातली खूप महत्वाची पावलां आसात. अल्जियर्सातली 3 दिसांची भोंवडी सोपयताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज भोंवडेच्या दुसऱ्या पावण्यार मॉरिटेनियाक भेट दितल्यो. भारतीय हवामान खात्यान आयज तमिळनाडू पुड्डुचेरी करायकल हांगा आनी फाल्यां रायलसीमा दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेश आनी यानम हांगा अत्यंत व्हड पावस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या म्हयन्याच्या 20 तारखेक महाराष्ट्रात एका पावण्यार वेंचणूक जातली, जाल्यार झारखंडातली विधानसभा वेंचणूक 13 आनी 20 नोव्हेंबराक 2 पावण्यार जातली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.